आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विदर्भात धवल क्रांती घडवून आणण्यासाठी मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मदर डेअरी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजन प्रसंगी प्रतिपादन। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या 3 उमेदवारांची नावं जाहीर। नागपुरातून संदीप जोशी तर वर्ध्यातून दादाराव केचे यांचा समावेश। नागपूरच्या पारडसिंगा इथं नव्या भारताचे नवे कायदे भारतीय न्याय संहिता 2023 या विषयावरील मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनीचं आजपासून आयोजन। आणि विदर्भात आज वर्धा चंद्रपूर इथं उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर नागपूर अमरावती अकोला जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जारी। आता सविस्तर बातम्या। विदर्भात धवल क्रांती घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय दूध उत्पादन विकास महामंडळ एनडीडीबीद्वारे संचालित मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केलं। नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथं मदर डेअरी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते। सुमारे 550 कोटींच्या या प्रकल्पाद्वारे विदर्भातील दुग्ध उत्पादकांकडून दूध संकलित करून विविध दुग्ध उत्पादनांची निर्मिती नागपुरात होणार आहे। या कार्यक्रमाप्रसंगी एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ मिनेश शहा उपस्थित होते। वर्ष 2016 पासून मदर डेअरी आणि महाराष्ट्र शासन यांच्यात दुग्ध उत्पादनाच्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो। त्यातूनच महाराष्ट्र शासनाच्या नागपूरच्या दुग्ध योजनेच्या सिव्हिल लाईन्स इथल्या जागेवर मदर डेअरीचा भव्य प्रकल्प उभा राहिला आहे असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं। मदर डेअरीनं आता पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीनं स्थानिक गोपालकांच्या गायींच्या चांगल्या वाणांसाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे असं सांगून गडकरी यांनी मदर डेअरीमार्फत पशुवैद्यकीय तज्ज्ञ एम्ब्रो ट्रान्सफर तसंच इन विट्रो फर्टिलायझेशन IVF सारखं आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत तसंच दुग्ध उत्पादकांपर्यंत पोहोचेल अशा रीतीनं प्रयत्न करण्याचं आवाहन केलं। पशुधनाला चांगला चारा मिळण्यासाठीची सूचना गडकरींनी यावेळी मदर डेअरीला केली।
आप जो पशुखाद्य तयार करते उसका रॉ मटेरियल अवेलेबल है। हमारे भंडारा गोंदिया चंद्रपूर और नागपूर जिले के आधे भाग में चावल होता है और यहाँ राइस ब्रांड का तेल के भी सॉल्वेंट प्लांट है। इसकी जो केक है सॉल्वेंट प्लांट से राइस ब्रांड की निकलती है वो यहाँ है। विदर्भ मराठवाड़ा में कपास होता है तो सरकी की ढेप है। तो आप हमारे क्षेत्र में डिस्ट्रिक्ट वाइज लॉजिस्टिक कॉस्ट को कम करते हुए 2 रूपये किलो क्वालिटी के साथ कोई कॉम्प्रोमाइज न करते हुए आपके स्टैंडर्ड के हिसाब से अगर पशु खाद्य दे सकेंगे तो किसानों का इसमें बहुत बड़ा फायदा होगा। आप नेपियर ग्रास को साइलोज में रखकर साल भर ग्रीन घास मिलेगा, हरा ग्रास भी मिलता है, पशु खाद्य भी अच्छा मिलता है तो दूध का उत्पादन भी अच्छा होगा।
मदर डेअरीच्या मार्फत नागपूर इथल्या सुप्रसिद्ध संत्रा बर्फीचं देखील विपणन होणं आवश्यक आहे। ही बर्फी शुद्ध संत्र्यांचा पल्प वापरूनच तयार केली जाईल, त्यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा होईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला। महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर संदीप जोशी, छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे सरचिटणीस संजय केनेकर आणि वर्ध्याच्या आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नोव्हेंबर 2024 विधानसभा निवडणुकीत 5 विद्यमान आमदारांच्या अलीकडच्या विजयामुळे या पोटनिवडणुका आवश्यक झाल्या आहेत। यापैकी 3 आमदार भाजपचे होते तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रत्येकी 1 जागा जिंकली। हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीचा भाग आहेत। पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 17 मार्च आहे। 18 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल। उमेदवारांना 20 मार्चपर्यंत त्यांचे अर्ज मागे घेता येतील। 27 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी मतमोजणी होईल। दरम्यान सोलापुरातून माजी आमदार राम सातपुते किंवा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाची अनेकांना अपेक्षा होती। सातपुते यांचं नाव तर सर्वाधिक आघाडीवर होतं, पण पक्षानं इतर 3 नावं जाहीर केल्यानं सोलापुरातून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं सदेह वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीज सोहळा आज पुणे जिल्ह्यात श्री क्षेत्र देहू इथं साजरा होत आहे। यंदाचा हा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा आहे। या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले असून प्रशासनानं चोख बंदोबस्त केला आहे। देहूमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। संत तुकाराम महाराज देहू संस्थानच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला। झाला। वारी दरम्यान वारकऱ्यांच्या सेवा सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि निर्मल वारी हरित वारी संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वी मराठी भाषेत तत्वज्ञान सांगितलं असं नमूद करत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांनी धर्माबरोबरच लोकशिक्षण आणि प्रबोधनाचं मोठं कार्य केलं असं मनोगत शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केलं। इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारीपासून तर 10वीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू आहे। परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस अगोदर सुरू झाल्यानं निकाल देखील 15 मेपूर्वीच जाहीर केला जाणार आहे। त्या अनुषंगानं पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा दररोज बोर्डाचे अधिकारी आढावा घेत आहेत। या परीक्षेत भरारी पथकांनी 9 विभागीय मंडळांअंतर्गत 200 अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे। अजून 12वीच्या विद्यार्थ्यांचा माहिती तंत्रज्ञान आयटी विषयाचा पेपर राहिला असून 10वीच्या विद्यार्थ्यांचेही 2 पेपर बाकी आहेत। उद्या 17 मार्च रोजी परीक्षा संपणार आहे।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूरतर्फे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर आणि श्री सती अनुसया माता देवस्थान पारडशिंगा यांच्या सहकार्यानं श्री सती अनुसया माता देवस्थान पारडशिंगा तहसील काटोल जिल्हा नागपूर इथं नव्या भारताचे नवे कायदे भारतीय न्याय संहिता 2023 या विषयावर 2 दिवसीय मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून या प्रदर्शनीचं उद्घाटन वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती जिल्हा नागपूर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या हस्ते करण्यात आलं। याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती अभय मंत्री आमदार चरणसिंग ठाकूर, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर, जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी उपस्थित होते। या प्रदर्शनात केंद्र शासनानं 1 जुलै 2024 पासून लागू केलेल्या नवीन कायद्याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे। नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी 16 ते 17 मार्च दरम्यान आयोजित 2 दिवसीय प्रदर्शनाला सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केलं आहे। पायाभूत विकास तसंच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या उद्योगांनी पेट्रोल आणि डिझेल ऐवजी जैव इंधन तसंच विद्युत ऊर्जेवर संचालित मशिनरी विकसित करावी असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केलं। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC च्या बुटीबोरी इथल्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये GMMCO कॅट या पायाभूत सुविधा आणि खनन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या एकात्मिक सुविधेचं तसंच तंत्रज्ञान दिवस 2025 आज गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते। GMMCO कॅटच्या या बुटीबोरीमधल्या एकात्मिक सुविधेमुळे 3,000 युवकांना रोजगार मिळणं ही समाधानकारक बाब असल्याचं देखील गडकरी यांनी स्पष्ट केलं।
That in this plant you are giving jobs to 3,000 people. That is very important. That's the reason I am coming here to inaugurate this plant. Only the request is take maximum people from this area. You train them. We have 49 engineering colleges. Even you can make training center for the young people. You can give them appropriate training. They will be the asset for you.
शेतकरी हा अन्नदाता आहे, परंतु आता कृषीचं वैविध्यकरण हे इंधन आणि ऊर्जा या क्षेत्रात होणं आवश्यक असून शेतकरी हा अन्नदाता सोबतच ऊर्जादाता झाला पाहिजे असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं। नागपूर इथं नव्यानं स्थापित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर इथलं पहिलं विमान हे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो एव्हिएशन इंधनानंच भरारी घेईल असा विश्वास देखील गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला। विदर्भात आज वर्धा, चंद्रपूर इथं उष्णतेचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून नागपूर, अमरावती, अकोला जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी उष्णतेचा येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे। येत्या 2 दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे, तर 19 ते 20 मार्च दरम्यान पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। विदर्भात धवल क्रांती घडवून आणण्यासाठी मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मदर डेअरी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या भूमिपूजन प्रसंगी प्रतिपादन। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या 3 उमेदवारांची नावं जाहीर, नागपुरातून संदीप जोशी तर वर्ध्यातून दादाराव केशे यांचा समावेश। आणि विदर्भात आज वर्धा, चंद्रपूर इथं उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर नागपूर, अमरावती, अकोला जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जारी। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।